नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 22 ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये ॲग्रोविजनचं भव्य प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. 40 महत्त्वाच्या विषयावर सेमिनार्स आणि परिसंवाद पण आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कृषी क्षेत्रात प्रगती आणि विकास करण्याच्या दृष्टीने आपण या प्रदर्शनाला भेट द्यावी, इथल्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि विदर्भाचा आणि कृषी क्षेत्राचा विकास करण्याकरता आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि या प्रदर्शनात सहभागी व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.